जय शिवराय,
जय शिवराय।
आई जिदाई वंदन माधे तुझिया चरणाला,
तुझिया चरणाला।
ज्ञात पोटी वीर शिवाजी आला जन्माला, जय शिवराय,
जय शिवराय।
गो मध्याई का जाने के ला स्वदेश कार्याला,
स्वदेश कार्याला।
असो शाहिरी मुजरा माधा श्री शिवरायाला,
श्री शिवरायाला, मुजरा श्री शिवरायाला।
युगा युगाने भूतलावरील वाढत्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी परमेश्वराला अवतार घ्यावा लागतो, त्याप्रमाणे शिवाजी हा अवतारी महापुरुष होता। छत्रपती शिवाजी वीर पराक्रमी धीर, खरा झुंजार, खरा झुंजार। हिंदी स्वराज्य सापाया खात, स्वराज्याचं बांधलं तोरण तोरण। या ऐका हा स्फूर्तीदायक इतिहास,
ऐका हा स्फूर्तीदायक इतिहास।
विजापूरचे यवन माजले, वर्चस्व आपले गाजवू लागले, गाजवू लागले। न्याय नाही अन्यायाचा बाजार, साधू संतांची विटमना फार। वैतागून गेली जनता आणि वार,
वैतागून गेली जनता आणि वार।
शिवरायाचे वडील शहाजी राजे समयाला, विजापुरी होते नोकरीला।
हो
त्याने नेले विजापुरी या बाल शिवाजीला, बादशाही दरबार पाण्याला।
हो
विजापुरी बाल शिव बाला, भल भलता प्रकार दिसला। कोण मानित नाही कोणाला, माणूस की नाही माणसाला। हे करता सर्व शिव बाला, ये पुन परत पुण्याला। हिंदवी राज्य सपन्याचा निश्चय केला, निश्चय केला। आई जिजाई न दिला आशीर्वाद शिव बाला,
शिव बाला।
विजापूरच्या येऊनी सत्तेला शह देण्याला, त्यांच्या ताब्यातील घेऊन तोरणा किल्ला, तोरणा किल्ला। स्वराज्याचं तोरण बांधण्याचा निश्चय केला,
निश्चय केला।
कानखोऱ्या तोरणा किल्ला दरवाजे याला, दोहो बाजूला, दोहो बाजूला। एक पुण्याच्या उत्तरेला विन्नी दरवाजा म्हणती आला, कोकण दरवाजा पश्चिमेला,
कोकण दरवाजा पश्चिमेला।
सह्याद्रीच्याकडे पठारात दर्या खोण्यात, वाड्या वस्त्यात, वाड्या वस्त्यात। स्वराज्याचं महत्व पटून सर्वात, शेकडो मावळे बाल शिवबास येऊन मिळाले सहाय्य करण्यात,
येऊन मिळाले सहाय्य करण्यात।
त्यात बाजी तानाजी फिरंगोजी नरसाळा, एकाहून एक मावळा घेऊन शपथेला। शिवाजीच्या हुकमती खाली उभा राहिला,
उभा राहिला।
यावेळी उत्तरेकडे बलाढ्य मोंगलशाही, दक्षिणेकडे विजापूरची आदिलशाही, पूर्वेकडे अहमदनगरची निजामशाही, पश्चिमेकडे पोर्तुगीज व सिद्धी, इतक्याशी मुकाबला करून स्वराज्य स्थापन सोपं नव्हतं। पण ती जिद्द आणि महत्वाकांक्षा शिवबाच्या रोमरोमात भरली होती। म्हणूनच वंदन करून भवानीला, जिंकाया तोरणा किल्ला। शे दोनशे मावळे संगतीला, शिवराय घेऊन चालला। अंधाऱ्या रात्री किल्ल्याचा तळ गाठला,
तळ गाठला।
किल्ल्यावर चढून जाण्याला, मारून मेखापूर झाला। पागोटे लाविले त्याला, हा हा भंत मावळा चढून वरती गेला, वरती गेला। गर्जना केली हर हर महादेव बोला,
महादेव बोला।
अचानक आलेल्या हल्ल्यापुढे तोरणा किल्ल्यावरील किल्लेदार गोंधळून दोन्ही हात वर करून उभा राहिला. तो शिवाजींना किल्लेदाराला घेराव घालताच किल्लेदार शरण आला. किल्लेदार शरण आला, बिनशर्त तोरणा किल्ला शिवबाच्या स्वाधीन केला. यावेळी 15वे वर्ष होते शिवबाला. तोरणा किल्ल्यावरती पहिला बिन्नी दरवाजाला.
बिन्नी दरवाजाला
आणि महाराष्ट्राचा विजयी भगवा झेंडा फडफडला. जय महाराष्ट्र,
जय महाराष्ट्र.
स्वराज्याचं बांधलं तोरण, स्वराज्याचं बांधलं तोरण, तोरण जिंकून शिवाजी राजान, शिवाजी राजान. सारा सह्याद्री गर्जत उठला, जय शिवाजी राजा आपला. शहीर बिराजी समुद्र त्याला,
शहीर बिराजी समुद्र त्याला.